विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत. मराठी व्याकरणातील नाम या विषय माहिती घेणार आहोत. नाम म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला नाउन असे म्हणतात. तर नाम म्हणजे काय? जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते त्याला नाम असे म्हणतात. चला तर मग आता नामाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. व्हिडिओचा अभ्यास केल्यानंतर टेस्ट पण सॉल्व्ह करायची आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू.